हरि ओम नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्चपतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमस्तस्पिञ्जराय कृषीमते पथीनां पतये नमो नमो बभ्लुषाय व्याधिनेनान्नां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तथाविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्या यवनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय दक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिव स्फृताय औषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पथीनां पतये नमो नम कृष्णभीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमस्तहमानाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः सत्सुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तत्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः कृपाविद्भ्यो जुगागतद्भ्यो मुष्णगां पतये नमो नमो सुमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविद्भ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयक्षद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्त्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो स्वपतिभ्यश्च वो नमः। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटेकाचा आता सादर करतो।
परमहंस सद्गुरु स्वामी नित्यानंदनाथाय नमः।
आज बुधवार दिनांक 16 जानेवारी 1991 वे संध्याकाळी 7:30 ते 8:30 स्थळ माया अपासनी ध्यान मंदिर केंद्रातील कार्यक्रमांतर्गत मनोबोधाच्या नभा सारिखे रुपया राघवाचे मनी किंचिता मूळ तुटे भवाचे तया पाहता जय बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्थपूर्ती गिरेना। या 197 क्रमांकाच्या श्लोकावरील सद्भक्त विजयराव खांडेकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत। विषय असले तरी ते चालतात परंतु त्यांचा छंद नको। सबल विषय ते त्यागणे शुद्ध कार्या कारण घेणे निर्मळपणे सर्व विषय विरहित आणि शक्य नाही बोलायचे पण रामनाम ज्ञानेश्वरी दास बोलातले बोलावे तेही गोड बोलावे वेची ते वचन देणे आहे समाधान असे बोलावे। केवळ संसारातल्या देहबुद्धी वाढविणाऱ्याच गोष्टी बोलू नये त्याऐवजी देहात हीच वस्तू आहे ते तू परब्रह्म आहे देह संगणक आहे तुझ विजयाची या उभीचे सातत्याने चिंतन व्हावे। आपण आपल्या दैनंदिन वागण्यातील पुष्कळ प्रकोशन चुकत जातो बोलू नये ते बोलतो बोलू नये तितके बोलत असतो आणि नको तसे बोलतच असतो हीच गोष्ट खाण्याबाबत ऐकण्याबाबत वगैरे स्वार्थासाठी केवळ मी माझे मला या स्वकेंद्रित विचारापायी काही लोक किती खाली येतात त्याला सीमा नसते। दुसऱ्याचे काहीही हो त्यांना त्याची संत वाटत. आपली गरज भागणे लाभ होणे हेच महत्वाचे. मग दुसऱ्याचे नुकसान देखील झाले तरी चालेल. या विचाराने काही लोक कोणत्या स्थळाकडे जाऊ शकतात याबाबत मी एक विनोद वाचला. नदीच्या पावळेवरून बंदोपंत जात होते तेव्हा नदीत बुडणाऱ्या एका जीवाची आज हात हात त्यांना ऐकत होता. आपण पुढचा तर्क करीत असाल की जतन पाण्यात उडी मारून त्या जीवाला बंदोपंत वाचत होते त्याचे तसं काही नाही. बरं, त्यांनी काठावरूनच बुडणाऱ्याला त्याच्या घरचा पत्ता विचारला. त्याने सांगितला 1476 कसबा पेठ. बंदोपंतांनी दुसरा प्रश्न विचारला, घरी कोण कोण आहेत? उत्तर मिळाल, मी वाचलो तर एकटाच, एवढे सांगून तो बुडा. ते पाहून बंदोपंतांनी जी उलट झुम ठोकली ती कसबा पेठेत 1456 घर नंबर हे घर चोरी काढले व घर मालकाच्या खोलीत पोहोचले. त्यांना विचारले, येथे एक खोली रिकामी आहे ना? मालक नाही म्हणतात ते अमुक ग्रस्त. हे त्यांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच बंदोपंत त्यांना सांगतात, अहो ते तर आत्ताच नवीन बुडाले, मी प्रत्यक्ष पाहून काढू ना. यावर मालकाने काय उत्तर द्यावे? अहो हे गृहस्थ नदीवर स्नानासाठी ज्या व्यक्तीबरोबर गेले त्या व्यक्तीने या खुलीचे ऍडव्हान्स भाडे पुढील 7 वर्षाचे मला देऊन भाडेपासून सुद्धा घेऊन गेले. आता बोला, मरे एक त्याचे दुजा घर देईल. अशा या जगात तुमच्यासारखी ज्ञानेश्वरी दासबोध श्रवण करणारी मंडळी म्हणजे भयान वाळवंटातील वयाचीच आहे. सप्त झालेल्यांना ओलावा दिलासा देणारी अशी 5 टक्के मंडळी परमार्थात आणण्याची माझी स्वप्न आहे आणि तुम्ही सर्व मंडळी ते साकार करणार त्याचाही मला विश्वास आहे. सिव्हिल केंद्र, शनिवार दिनांक 19 जानेवारी 1991 माया अपासन ध्यान मंदिर केंद्रातील कार्यक्रमांतर्गत मनोरोगातील अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. तिथे एक सर्व संपर्क तेही रूप आहे. अतिजूड ते दृढ तात्काळ होते. दुजेवीन जे खून स्वामी प्रकाशे या 199 क्रमांकाच्या श्लोकावर तर भक्त प्रभा गोरे यांच्या निरोपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. नंतर काही आपल्याला आपल्या काळीतून परमेश्वरच होतो भक्ताची या प्रमुखाची परिचर्या करतो. या दृढविश्वासाने साठीनंतर आपला प्रत्येक शब्द व कृती भगवंताकडेच नेणारी असावे आणि आता कधीही जायची आपण तयारी करावी. उत्क्रामंतम सुखम वापी. उत्क्रामंतम म्हणजे अंत होत असताना, सुखम म्हणजे स्थिर असताना, वापी म्हणजे हालचाल करीत असताना. चैतन्यच चैतन्याचा उपभोग घेत असते हे लक्षात घ्यावे. परमात्माच परमात्म्याचा उपभोग घेत असतो. चैतन्यच एक सत्य आहे आणि ते चैतन्यच म्हणजे परमात्मा आपला सहित सर्व ठिकाणी सर्व काही भरून व्यापून आहे. अशा भावनेने तुझे सहित सर्व कर्मे करावीत आणि हेच परम दुर्लभ ज्ञान आहे. समर्थ म्हणतात, आपला आपणाची लाभ हे ज्ञान सर्व दुर्लभ. हे आपल्याला गुरु कृपेने पाहता आपणाची आपण म्हणजे अवलोकिता नेमस्त प्रवृत्ती होय असे. सिव्हिल केंद्र, रविवार दिनांक 20 जानेवारी 1991 अध्यात्म मंगल धाम सत्संगाचा कार्यक्रम. प्रार्थनेनंतर स्वामीजी प्रश्न वाचतात. पहिलाच प्रश्न आहे श्री संजय गंभीर यांचा, मनावर ताबा मिळण्यासाठी काय करावे? स्वामीजी, रजोगुण वाढलेला कमी व्हायला पाहिजे आणि सत्वगुण वाढीला लागला पाहिजे. रजोगुणाच्या फांदी सरळ असे ते मन त्याच्यावर ताबा ठेवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट, रोज सकाळी उठल्याबरोबर दृढ संकल्प कसा करावा की आज मी मनाच्या नादी लागणार नाही. विवेकच करीन, सर्व इंद्रियांचे साधे आणि सात्विकच भार असावे. आठवड्यातून एखाद्या दिवशी गादीऐवजी चटईवरच झोपेल. सर्वांशी प्रेमाने वागेल आणि मुख्य म्हणजे ध्यान नामादी साधना कट्टाने करीत जाईल. पुढील प्रश्न, निरपेक्ष वृत्ती कशी ठेवावी? उत्तर, मी माझे कर्तव्य केले ते भगवंताला अर्पण केले त्याबाबत आता काहीही अपेक्षा ठेवायची नाही. आपल्या मुलाकडून सुद्धा अपेक्षा नसावी. परंतु त्याबाबतचे कर्तव्य मात्र चूक करावे. पुढचा प्रश्न, भक्ती ज्ञान योग नाना साधनांचे प्रयोग, समर्थांनी येथे प्रयोग का म्हटले आहे? स्वामीजी, आपल्यासारख्या सामान्यांच्या परमार्थात प्रयोगाखेरीज काय आहे? खरे पाहता प्रयोग करायची काही आवश्यकता नसते. भक्तीची नाही, ज्ञानाची नाही, ज्ञानाची नाही, कर्माची नाही, आपल्या स्वरूपाचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी कशाचीही आवश्यकता नाही. या क्षणात देखील तुम्ही स्वरूपानंद आहात. प्रोव्हाइडेड तुमचे मन जर तसं झालं तर मनात नानापणेच्या ज्या कल्पना असतात त्याचं काय करावं हा प्रश्न आहे. तेव्हा म्हणतात, देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, अमर आहा अमर आहा, खरे कि पहा फुटे हो, न म्हणा देह मी ऐसा मग भरवसा करेल. हा देह मी असे म्हणू नका, मग मी सांगतो तुम्ही देवच आहात. पण एवढे ऐकून वाचून पाठ करूनही आपण देव आहोत असे आपल्याला वाटत नाही. वाटते का तुम्हाला? नाही ना? मग चला आता पाहिजे ध्यानाचा, नामाचा, श्रवणाचा, सत्संगाचा, वैराग्याचा. आचार्यांचं एक उत्तम सूत्र आहे, उत्तमा सहजा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा मूर्ती पूजा, तीर्थ यात्रा धमा धमा. जी सहजच जर ब्रह्मानंदामध्ये जुळत असेल तर प्रयोगाची गरजच नाही, ध्यान नामाची आवश्यकता नाही. समर्थानेच म्हटलंय, अहम आत्मा हे शरीरची विषय नाही. पण आपण दररोज दर क्षणाला दिसतो, मग काय करायचे? मग करा प्रयोग ध्यानाचा, नामस्मरणाचा, भक्ती वैराग्याचा. प्रयोग असते वैराग्याच्या आपल्या प्रयोगात आपण अहम करून कधी आणि कसे दररोज फसवले जातो त्याचा अर्थ सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयोग, हे प्रयोग केलेच आहे. हा प्रवास देहबुद्धी ते आत्मबुद्धीपर्यंतचा लॉंगेस्ट जर्नी जर्नी विदिन असा आहे. ज्याला खरोखर आत्मदर्शनची पिढे लागते अशा व्यक्तीचे प्रयोग करा. म्हणून प्रयोग शब्द आला, आलं ना लक्षात? भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनांचे प्रयोग. आपण खरोखर फार जिथे असतो कारण अशी संस्था घेणार नाही कोणी पाहतो. भक्ती ज्ञान वैराग्य योग हे स्वरूपाच्या बोधापासून खाली आहे. स्वरूप बोध हा मुख्य जो आपल्याला सहज आहे, वस्तुत सत्वत तथापि तो नाही. म्हणून आता करा प्रयोग. हा मेघराज असतो गोळा पुंडली वगैरे हा विश्व असे बोलत सर्व संतांच्या जय जय करा. स्वामीजींनी प्रसंग सांगितलं.
चलो मणि गंगा जमुना तीर, चलो मणि गंगा जमुना तीर, चलो मणि गंगा जमुना निर्मल पानी, गंगा जमुना निर्मल पानी, शीतल हो शरीर, चलो मणि गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना, मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, कुंडल डुलत शरीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना, बंसी बजावत गावत काना, बंसी बजावत गावत काना, सुंदरिये बलवीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, चरण कमल परशी रचलो मन गंगा जमुना तीर चलो मन गंगा जमुना गंगा जमुना गंगा जमुना तीर।
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मसु अनुशज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासि देवारूढस्तुमुच्यते। जो योगी संकल्पात बिल्कुल रहत नाही तो खरा योगी असे विचार करतो। ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्प करणाऱ्या पुरुषाला पिंजऱ्याची नळी घट्ट धरून ठेवणाऱ्या पोपटाची उपमा दिली आहे। पण संकल्प केल्याशिवाय कर्मी कशी होणार? योगी होण्याकरता कर्म हे कारण आहे ना। संकल्पाबद्दल व संकल्पाचं संकल्प कारण आहे ना। संकल्पाबद्दल व संकल्पाचा संन्यास म्हणजे काय? यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुशज्यते। इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांचे विषय, इंद्रियांचे जे अर्थ अर्थात विषय, डोळे डोळ्याचा विषय, कान कानाचे विषय, स्पर्श स्पर्शाचे विषय, जो इंद्रियांचा अर्थ म्हणजे विषय याच्यामध्ये न अनुषज्यते आसक्त होत नाही। न कर्मसु अनुषज्यते तसं कर्माच्या ठिकाणी देखील तो आसक्त होत नाही, अनुरक्त होत नाही। सर्व संकल्प संन्यास। प्रश्न विचारताना जो योगी संकल्पात गुंतून राहत नाही तो खरा योगी असं म्हणतो। या सगळ्या अर्थाला मिळून योगारूढा तदोच्यते असं म्हटलं। तसंच ज्यांनी सर्व संकल्पाचा त्याग केला, संन्यास केला, तो योगारूढ होतो, योगावर आरूढ होतो। योगारूढ म्हणजे योग ज्यांनी संपूर्णपणाने अधिक केला। घोड्याबरोबर चालणं आणि घोड्यावर आरूढ होणं याच्यात फरक आहे। तसं आपल्या जीवनामध्ये योगाचं अनुसरण करणं आणि योगारूढ होणं ही अजून वेगळी गोष्ट आहे। योगारूढ होणं म्हणजे योगाचं संपूर्ण जीवन तो जग। इंद्रियार्थ जे आहेत विषय, त्या विषयांमध्ये जो आसक्त होत नाही, योगी विषयांमध्ये आसक्त होत नाही, योगी कर्मामध्ये आसक्त होत नाही, हा जो सहावा अध्याय आहे, कुठल्या सहाव्या अध्यायातला श्लोक आहे? सहाव्या अध्यायातला श्लोक आहे। या सहाव्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, बरोबर ना, ससन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः अशी केलेली आहे। योग या शब्दाचा अर्थ सहाव्या अध्यायाप्रमाणे ध्यान योगी असा कोणी घेई तर तशी गडबड व्हायला नको। म्हणून भगवंतांनी कर्मापासून सहाव्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे। जो कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय धरत नाही आणि तरी देखील जो कार्य करतो, कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय न धरता जो कार्य करतो, ससन्यासी च योगी च, त्याला तुम्ही संन्यासी म्हणा योगी म्हणा काही, याचा अर्थ असा योगी आणि संन्यासी मागही एकदा कधीतरी हा विषय झालाय. भगवंत एकच धरतात, अंतरलक्षणांनी ते एकच आहे. आणि त्याला सुसंगत त्याच्याच पुढच्या काही श्लोकांमधला हा श्लोक असेल, यदा ही न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते. जेव्हा तो इंद्रियाच्या अर्थाशी विषयांशी आसक्त होत नाही आणि कर्माबरोबर देखील आसक्त होत नाही, कर्माची फार आसक्ती असते, आपल्याला मृत्यू अटळ आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आता या क्षणी जर विचारलं तर प्रत्येक जणाची उत्तर अशी राहतील की काही ना काही कर्म अजून बाकी आहेत, तेवढी तरी व्हावीत आणि मग मृत्यू द्या. अजून घराचे सगळे हप्ते फिटायचे म्हणजे आली की जवळपास 20 वर्ष झाली ना एक्सटेन्शन मागितलं, सगळे घराचे हप्ते फिटू देत मग जायला तयार आहे, नातवाची मुंजे होऊ देत मग जायला तयार आहे, किंवा नातवाचं लग्न होऊ देत असं म्हटलं तर फारच मोठं एक्सटेन्शन मागितलं. ही कर्माची आसक्तीच असते. आत्ता या क्षणी स्वामीजी असं म्हणत असत की आत्ता या क्षणी यमराज जर आले आणि म्हणाले की चला तर उपर्ण झटकला की निघाला असा जायला तयार. जीवनाचा डाव नेहमी कधीही सोडला तरी अर्ध्यावर सुटतो, कधीही सोडला तरी, कधी गेला तरी जीवन पूर्ण झालं असं कधी होत नाही. एकापुढे एक चालूच आहे. तुम्ही मग मुलं मग नातवंड मग पतवंड ही संपणारी गोष्ट नाही, तुमची कर्म देखील संपणारी गोष्ट नाही, तुमच्या बँकेच्या बॅलन्स मध्ये देखील वाढ होत जाणं हे कधी न संपणारी गोष्ट आहे, तिथं भरत जाणं हे कधी संपणार नाहीये. जीवनाचे जे अल्पसंकल्प आहेत म्हणजे मुलगा किमान ग्रॅज्युएट होऊन देत, सगळी मुलं आपल्या आपल्या पायावर उभी राहून देत, हे अल्पसंकल्प, कारण ते थोड्याच काळात पूर्ण होतात आणि पुढचे संकल्प तयार होतात. आता मग त्यांची लग्न होऊन देत हे त्याच्या पुढचे संकल्प असतात. आपली सगळी मुलं आपल्या बरोबर गुण्या गोविंदांनी राहून देत त्यांच्या बायकांसकट असाही संकल्प कोणाकोणाचा असतो. सगळी मुलं एकत्र, काय 2-3 मुलं असतील ती, आणि गोकुळासारखं आपण असावं. तुम्ही राहिलात तुमच्या भावाबरोबर, तुमच्या वडिलांना वाटत होतं तसं तेव्हा तुम्ही नव्हता राहिला. असं कर्माच्या ठिकाणी आसक्त राहणार, याच्यापैकी एकाही कर्माच्या ठिकाणी आसक्त नाही. आता या क्षणी देखील जायला तयार आहे. जसं जनक राजांनी याज्ञवल्क्याला विचारलं की संन्यास म्हणजे काय, याज्ञवल्क्य किंथापाचे कपडे घातलेले अंगावर दागिने, मोठा आश्रम, एका वेळेला 1000 लोक का 10,000 काय उपनिषदात वर्णन आहे, जेवतील अशी सगळी सामग्री, म्हणजे आताच्या भाषेत ताटवाट्या भांड्यांपासून सगळी सामग्री, कोठार भरलेली अशी संपन्नता होती, म्हणजे 2 पत्न्या होत्या. याज्ञवल्क्यांना हा प्रश्न विचारल्यावर याज्ञवल्क्य स्तब्ध झाले आणि राजाला म्हणाले की राजा तुला संन्यास या शब्दाचा अर्थ काय ते उद्या सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी याज्ञवल्क्य लंगोटी नेसून आणि दंड हातात घेऊन दरबारात आले तर सगळे हसायला लागले. राजगुरु जे नेहमीच्या दिमाखात येतात त्याच्याऐवजी अशा कोणत्या देशात आहे. दंड उंचावून याज्ञवल्क्य जनकाला सांगतात की राजा याला संन्यास म्हणतात, आता चाललो, आता परत येणं नाही. संन्यास या शब्दाचा अर्थ कृतीत आहे का शब्दात आहे? विनोबा म्हणतात की मुलगा वडिलांना म्हणतो की हॉर्स म्हणजे काय हो, तर वडील अर्थ सांगतात की घोडा. पण हॉर्स या शब्दाचा खरा अर्थ तबेल्यात बांधलेला आहे त्याला तिथं नेऊन दाखवावा असं त्यांनी म्हटलं. तो तिथं उभा आहे. हॉर्स म्हणजे घोडा हा शाब्दिक अर्थ झाला, पण त्याचा खरा अर्थ तो आहे असं जसं असावं तसं संन्यास म्हणजे हा संन्यास आणि परत आले नाही. नुसतं दाखवण्याकरता नाही की संन्याशी असा लंगोटी नसतो. त्यांनी आदल्या रात्री आपल्या दोन्ही पत्न्यांमध्ये संपत्तीची विभागणी केली, दोघींनाही सारखी संपत्ती वाटून दिली आणि सांगितलं की आता संन्यास घेण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट मोठी रोचक आहे, खूप मधुर आहे. त्याच्यातली एक पत्नी होती, कोण? मैत्री आणि गार्गी आणि कात्यायनी. त्याच्यातली जी कात्यायनी होती ती तिला मिळालेली संपत्ती घेऊन स्वस्थ बसली, पण मैत्रेयी म्हणाली की आपण या सगळ्याचा त्याग करून चाललात तर आपल्या जाण्यामाग देखील काही भूमिका असली पाहिजे. तुम्ही एका क्षणात याचा त्याग करू शकता, याचा अर्थ याच्यावर तुमचं जीवन अवलंबून नाही. तुमचं जीवन कशावर अवलंबून आहे ते मी समजून घेऊ इच्छित. तुम्ही खरे कशात रमलेला आहात ते मी समजून घेऊ इच्छित. जर संपत्ती हे खरं जीवन नसेल तर खरं जीवन कशात आहे? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की आत्मा रेवा द्रष्टव्य श्रोतव्य मंत्रव्य विदिध्यासितव्य नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. आत्मा हा महत्वाचा आहे, आपण हे महत्वाचे आहे आणि आपणच सुखाचं खरं निधान. तेव्हा मैत्रेयी असं म्हणाली की जर हे असं असेल तर तुम्ही आम्हाला हे जे धन देता त्याचं प्रयोजन काय? ते म्हणाले हे कोणाला तरी द्यायला लागतं जे आहे. याच्यात जरी अर्थ नसला तरी आपण जाताना हे कोणाला तरी द्यायला लागतं. हे असंच्या असं कसं सोडून देता येईल? तुम्ही जवळचे आहात, तू पत्नी आहेस म्हणून मी तुला देतोय, याच्यात अर्थ आहे असं मी म्हणत नाहीये. तेव्हा ती म्हणाली ज्याच्यात अर्थ नाहीये ते माझ्याबरोबर तुम्ही द्यायचं काही कारण नाही, तुमच्या बरोबर मग मी मनात येते की आत्मविद्या मी संपादन करते. आणि कात्यायनी मैत्रिणी तिचा उरलेला वाटा देखील कात्यायनीला दिला, तर कात्यायनी स्वस्थ होती, तोही वाटा घेऊन बसली. कर्मामध्ये आसक्त होणं, विषयांमध्ये आसक्त होणं आणि अनासक्त असणं, जो अनासक्त आहे तो योगा रूढ असं म्हटलेलं आहे. तसं सर्व संकल्प संन्यास. त्यांनी असं म्हटलेलं आहे की संकल्प केल्याशिवाय कर्मे कशी होणार? मग सर्व संकल्प संन्यासी हा कसा असू शकतो? मुळात परमात्मा असलेले आपण जीव ब्रह्मी व ना परहा अशी श्रुती आहे. असा असताना आपण मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण हा मूळ संकल्प झाला आणि त्यामुळे परमात्म्यापासून फारकत निर्माण झाली. प्राणी संकल्पे बांधला, हा संकल्प याचा अर्थ आपण जीव देह मन बुद्धी म्हणजे मी अशा प्रकारची भावना निर्माण झाली. कोणताही कर्म करण्याचा संकल्प सोडणं आणि मी जीव हाच मुळातला संकल्प सोडणं याच्यात फार फरक आहे. हा जो ही जी दुसरी गोष्ट आहे त्याच्याबद्दल भगवंत म्हणतात, संकल्पामुळं जीवन जसं घडतं तसं संकल्पामुळं परमात्म्यापासून आपलं जीवन बिघडलं, बिघडून गेलं आणि या बिघडून गेलेल्या जीवनात जीव जीवदशेला आलेल्या देह मन बुद्धीला मी असं समजणाऱ्या त्या संकल्पामुळं अजून अजून बिघडण्याची क्रिया चालूच आहे. या वर्षीचं टार्गेट अमुक अमुक, टार्गेट म्हणजे काय तर किती संपत्ती मिळवणार असं तरी असेल निदान, किंवा ज्या त्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रातल्या कामना, संकल्प म्हणजे काय, त्या त्या क्षेत्रातल्या कामना हे संकल्प, ज्याचं मूळ जीवन परमात्म्यापासून विचलित झालं तर तो संकल्पाच्या नादी लागणारच. जर मुळापर्यंत जायचं असेल तर मुळातला संकल्प सोडून देणं गरजेचं आहे. म्हणून मी जीव या संकल्पाचा त्याग, मी देहाशी जोडलेला जो आहे तो या संकल्पामुळे जोडलेला आहे. मुक्त होण्यासाठी मृत्यूची गरज नाहीये. मुक्त होण्यासाठी देहाचा मी किंवा देह मी या संकल्पापासून बाजूला होण्याची आवश्यकता आहे. म्हणून जी महावाक्य आहेत ती महावाक्य आपण मूळ कोण होतो त्याची आठवण करून देणारी अशी आहेत. म्हणून ती महावाक्य ठरली, त्याच्यात कोणताच संकल्प नाही. आपल्या मूळ स्थितीची आठवण हे त्याचं स्वरूप आहे. जसं अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसि, सोहम अस्मि, याच्यात संकल्प काहीच नाही. याच्यात आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूपता, जे आपण मुळात होतो ते आता आहोत, अशा प्रकारचा भाव आहे. आणि त्याच्या अलीकडचं आहे ते सगळे संकल्प. जसं मी जीव मी देह, कृष्णमूर्ती काय म्हणत असत, टू बी इज टू बी रिलेटेड. मी कोणी आहे असं म्हटलं की माझ्या भोवती नाते निर्माण होते. मग कोणी माझी पत्नी, पती, मुलं, वडील, आई, नातवंड, आजोबा, ही नाती आपण कोणी आहोत असं म्हटलं की आपोआप सगळं आलं. मग घर आलं माझं, माझी नोकरी आली, माझा धंदा आला, माझं सगळं आलं. टू बी रिलेटेड इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. आणि आपण कशाशी संबंधित आहोत असं म्हटलं की मग सगळं घ्यायला लागतं. तुमची माझी ओळखच नसती तर तुमच्या माझ्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट ही नसता. तुम्ही माझे कोणीच नाही आहात तेव्हा संघर्षही नसतो. संघर्षही नेहमी ओळखीच्यांशीच केला जातो. जे ओळखीचे नाहीत त्यांच्याशी संघर्ष कसा? कुठंतरी माझची भावना आली की संघर्ष आला. म्हणून संघर्ष सोडण्याचा उत्तम उपाय संघर्षात जिंकणं नसून रिलेशनच तोडणं. तुझा माझा संबंधच नसणं हे संघर्ष सुटण्याचं लक्षण आहे. इथला जो संघर्ष आहे तो मी आणि देह यांचं रिलेशन आल्यामुळे निर्माण झालेला आहे. तो संघर्षच सोडून द्यायचा. मी हा देह संघातापासून वेगळा काढायचा. त्याच्याकरता मग पुष्कळ इथूनच सगळा परमार्थ सुरू होत असल्यामुळं मग साधना आल्या, सद्गुरूंकडून या उपदेशाचं श्रवण आलं, अत्यंत सश्रद्धपणे त्याचं श्रवण करून केलेल्या साधना आल्या, मग या उपदेशाला अनुसरून केलेली कर्म आली. म्हणून न कर्मसु अनुशज्यते, म्हणून कर्मामध्ये आसक्त होत नाही. यदा ही न इंद्रियार्थेषु, देह मी म्हटला की देहाचे विषय आले, विषयाच्या ठिकाणी अनासक्तता, कर्माच्या ठिकाणी अनासक्तता, याही सगळ्याचं मूळ सर्व संकल्प संन्यासी. याच्यात ही हा अत्यंत समजून घेण्याचा विषय आहे. आणि यासाठी आपल्या संकल्पाचाही त्याग घडतो. तो रस्त्यावर घडत नाही, चव्हाट्यावर घडत नाही, बाजारात घडत नाही, घरात देखील एका कोपऱ्यात तुम्ही डोळे मिटून बसलात, एकांतात. सहावाध्याय विकसित होतोय. योगी युंजीत सततम आत्मानम रहसे स्थिता, त्याची प्रस्तावना चाललेली आहे. हे कुठं होईल आणि कसं होईल हे पुढे सांगायचं आहे. कशा रीतीने तो संकल्प त्याग करतो हे पुढे सांगणार आहे. पण सर्व संकल्प संन्यासी याचं महत्व तर समजलं पाहिजे, म्हणजे ध्यानाला पाहिजे. कसा त्याचा त्याग करायचा? मग संकल्पाचा त्याग करायचा म्हणजे संकल्पापासून, कुठल्याही उठणाऱ्या संकल्पापासून प्रथम अलिप्तपणाने पाहावं. मी त्याच्याशी संबंधित नाही अशा वृत्तीने वृत्ती त्या वृत्तीकडे पाहावं, कल्पनेने कल्पनेकडे पाहावं, मनाने मनाकडे पाहावं. कारण दुसरा उपाय नाही आत्ता. आत्ता आपल्याला आत्म्याने कल्पनेकडे पाहता येत नाहीये, कारण आत्म्यापर्यंत पोचलेलाच नाहीये. म्हणून मनाचे दोन भाग करावे. मने मन घालून मागे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनानेच, एका मनाने ठरवावं की माझा मनात उठणाऱ्या विचारांशी संबंध नाहीये. जिथे आहोत तिथून सुरुवात करायची. तत्वज्ञान काही असेल, काही याचा अर्थ तू मनच नाही अशी अशी गोष्ट असेल. मन हे नाथिले तरी देखील आत्ता या क्षणाला असं कर की आज मी आहे आणि कुठल्याही विचारांशी माझा संबंध नाही. मनाने अशी भावना धारण कर की मनाचे दोन भाग करून मी साक्षी आहे असं म्हणणार मनच आहे. आणि समोर विचार उठू दे. हे जे मी साक्षी आहे, हे जे मन आहे, ही जी वृत्ती आहे, हा जो विचार आहे, त्यांनी समोरचा विचार असा बाजूला सारत जा. माझा या विचाराशी संबंध नाही. त्यामुळं असं घडतं की समोरचे संकल्प तर नाही सरकार. मी साक्षी एवढा एक संकल्प राहतो, एवढा एक विचार राहतो, एवढी एक वृत्ती राहते. आणि समोरचा प्रत्येक संकल्प त्यांनी सोडून दिला जातो, नाहीसा होतो. आणि मग नंतर मी साक्षी हा एकच संकल्प राहतो. जेव्हा बाहेर वृत्तीरहितता असते आणि ती वृत्तीरहितता समजणारा मी आहे असं समजतं, तेव्हा खरी वृत्तीरहितता झालेली नसते. कारण मी साक्षी ही वृत्ती धारण करून समोरच्या वृत्ती संपलेल्या आहेत. हे काय म्हणतात ते तुम्हाला पटतंय का? लक्षात येते. जेव्हा लक्षात येतं की आपण निर्विचार झालो, तेव्हाही तुम्ही निर्विचार नसता तर समोर उठणारे विचार नाहीसे झालेले असतात. आणि विचारांचा साक्षी मी आहे हा विचार मात्र तिथं असतो. साक्षी वृत्तीने सर्व वृत्तींचा त्याग ही प्राथमिक स्थिती आहे, फार महत्वाची स्थिती आहे. आणि जेव्हा साक्षी वृत्तीने सर्व वृत्तींचा त्याग होतो, तेव्हा असं भासतं की निर्वृत्तिक अशी स्थिती निर्माण झाली. आता शून्यच निर्माण झालं, विचाररहितता आहे. विचाररहितता आहे हे समजणारा जो आहे, तर त्याला विचारांनी समजतं की विचाररहितता आहे. तेवढी साक्षी विचार त्याच्या ठिकाणी असतो. पुढे असं घडतं की ही विचाररहितता किंवा वृत्ती रहितता दीर्घ काळ चालल्यानंतर त्या वृत्तीरहिततेचा साक्षी असणारा मी, जो साक्षी वृत्ती धारण करून राहिलेला आहे, तो कशाचा साक्षी आहे? आता समोर वृत्ती होत्या तोपर्यंत ठीक होतं, त्या वृत्तींचा तो साक्षी होता. आता वृत्तीरहिततेचा साक्षी रिलेटिव्हली, विचारांच्या रिलेटिव्हली मी साक्षी होतो. विचाररहिततेचा साक्षी हा कशाचा साक्षी आहे? त्यामुळे आता साक्षीत्वाची गरज राहत नाही, साक्षीत्वाची वृत्ती देखील करून पडते. हा शेवटचा त्याग आहे. आपल्या ठिकाणी साधक अनुभवत असणारा शेवटचा त्याग आहे मी साक्षी। हा त्याग जेव्हा होतो साक्षी वृत्ती ही गळून पडते, तेव्हाही काही उर्वरित राहतच, कारण कशाने तरी एका चैतन्याने मी नावाच्या ती साक्षी वृत्ती धरून ठेवलेली होती, ती गळून गेली तरी देखील काही एक शिल्लक राहिलं, पण तो होता आधार। ती जाणीव होती, पण ती जाणीव आता जाणीवेचा अहंकार नसलेली स्थिती अशी होती, अशी आहे। एरवी त्या जाणीवेनी मी साक्षी आहे असं जोपर्यंत धरलेलं आहे तोपर्यंत देखील ती थोडीशी अहंताच आहे। पण जेव्हा साक्षी वृत्ती ही गळून जाईल तेव्हा जे उर्वरित राहील ते आपलं आपण आत्मबोधाला किंवा ब्रह्मभावाला प्राप्त होते, आपलं आपण, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही। ते मुळातच परमात्म स्वरूप असतं, पण आपण स्वतः वेगळे कोणी आहोत परमात्म्यापासून या संकल्पामुळं सगळी पुढची किमया घडलेली होती। साक्षीही जेव्हा गळून पडतो तेव्हा जे उर्वरित राहतं ती परब्रह्मसत्ता। त्या ठिकाणी सर्व संकल्प संन्यासी याचा खरा अर्थ उघड होतो, त्या ठिकाणी तो परमात्म्याशी तदाकार होतो। पण आपण परमात्म्याशी तदाकार झालो हे सांगण्याला तिथं कोणी शिल्लक नसतो। मी परमात्मा आहे अशी मीच्या भावने व्यतिरिक्त तो परमात्मा स्थिती ला प्राप्त होतो। हे ही सर्व संकल्प संन्यासी असणारी स्थिती आहे। ही झाली की योगावर आरूढ झाला, ही झाली की योग जमला। योगावर आरूढ झाला याचा अर्थ आता त्याच्या जीवनात परमात्माच शिल्लक राहिला। त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये आता परमात्म्याखेरीज दुसरं काही नव्हतं, नाही देह नाही, मन नाही, तेव्हाच देह नाही हे ठरले, कारण मनामुळे देहाची जाणीव असते। झोपेतही मन गेलं की देहाची जाणीव जाते। तर या निकराच्या समाधी स्थितीमध्ये मन गेल्यामुळं देह, स्थळ, काळ या सर्व जाणीवा नाहीशा होऊन जाते आणि केवळ अस्तित्व मात्र असं तिथे शिल्लक आहे। आत्म्यामुळेच आत्मा समजतो। आत्म्यापर्यंत गेला, सगळ्या वृत्तींचा त्याग झाला आणि साक्षी वृत्तीचाही त्याग झाल्यानंतर स्वयं प्रकाशी असा आत्मा आपला आपण प्रगट होतो। यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे पहिल्याच ओवीत ज्ञानेश्वरीच्या। तो स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे, त्याला जाणायला मन समर्थ नाहीये, त्याला जाणायला वृत्ती समर्थ नाहीये, त्याला जाणायला संकल्प समर्थ नाहीये। तर सगळ्या वृत्ती, मन, संकल्प जेव्हा नाहीच होऊन जात तेव्हा तो आपलाच आपल्याला जाणायला समर्थ असतोच। त्याला रिअलायझेशन होतं, त्याला समजत आपण कोण आहोत। तिथून जे बाहेरचं जीवन आहे ते फार वरवरत असं आहे, खूप वरवरत, कारण तिथून मग पाहायचं झालं तर मनरहिततेतून मग मनाची जाणीव, बुद्धीच्या क्रिया, चित्त, अंतःकरण वृत्ती, मग देहाची भावना, देहाची कर्म, त्या कर्मांची फळं, त्या कर्मांमध्ये आसक्ती, इंद्रिय इंद्रियांचे विषय या खूप दूर लागलेल्या गोष्टी राहतात. जसं एखाद्या फार मोठ्या वाड्याच्या म्हणजे रस्ता बाग अंगण मग केवढी मोठी तरी पडवी कोसरी माघर त्या माघराच्या आत असलेला देव्हारा देवघर तिथे एक बसलेला आहे आणि रस्त्यावर खूप दूर काहीतरी चाललेलं आहे त्याचं त्याला आत दात फिकीरही नसा समजणार देखील नाही कोणी बाहेर बोलतंय का लग्नाची वरात गेलेली आहे काही जसा पत्ता लागू नये तस त्या ठिकाणी काहीच नाही. असं जेव्हा होत तेव्हा त्याला योगारूढ असं म्हणतात. हे होणं शक्य आहे. त्यामुळे संकल्पाचं स्वरूप आणि संकल्पाचा संन्यास म्हणजे हा खरा संकल्पाचा संन्यास आहे. कितीही म्हटलं तरी देखील समाधी स्थितीमध्ये जे जीवन आहे समाधी स्थितीतलं जे जीवन आहे ती मानवी जीवनातल्या अति उत्कट अशा क्षणांची देखील परिसीमा तुलनेने या स्थितीतून बाहेर आल्यानंतर बोधाच्या अंगाने आठवणीच्या अंगाने बुद्धी ठसलं म्हणून कारण या सगळ्याचा परिणाम जेव्हा तो या स्थितीतून बाहेर येतो तेव्हा मनावर होतो. मनाला समजतं की आपलं खरं स्वरूप ते आहे आणि आपण कशात रमत होतो. बुद्धीला समजतं की आपलं खरं स्वरूप काय आहे आणि बुद्धीचे अशुद्ध निश्चय ते काय. चित्ताला समजत की कुठं विसर्जित झाल्यानंतर सुख होत आणि चित्त चलनामध्ये दुःख कसं आहे हे चित्तालाही समजत. त्यामानाने देह आणि इंद्रिय स्थूल आहेत पण त्यांनाही समजत. सुख हे सर्वांना समजत. सगळेच निवून जातात मन निवून जातं बुद्धी निवून जाते त्या ठिकाणी इंद्रिय देखील निवून जातात शांत होऊन जातात. तुम्ही कधी लहानपणी वगैरे तुमच्या कानात तेल घातलंय जर तेलाचा थेंब अगदी आत एका ठिकाणी जाऊन पोचल्यानंतर कसं होऊन जातं असं निवून गेल्यासारखं होत. समर्थांनी तसा शब्द वापरला बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली असं ते म्हणतात. असं असं तिथे घडून जात असं असल्यामुळं त्या स्थितीवर अति विश्वास ठेवून आता विश्वासाचाही प्रश्न नाही पण नंतर स्मृतीने तो विश्वास असतो कारण व्यवहार करत असताना ही स्थिती नसते. व्यवहार करत असताना इंद्रियांवर येऊन मनावर येऊन व्यवहार करायला लागतो म्हणून इंद्रियांच्या ठिकाणी या कुठल्याच गोष्टी नसतात तेव्हा तो स्मृतीने त्याला माहीत असतं आपण कोण आहोत. आपलं खरं स्वरूप ते आहे असं त्याच्या लक्षात येत. असं झाल्यामुळं इंद्रियांचे जे अर्थ आहेत त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही व्यवहार करताना देखील पुढं पुढं तो ही देखील करामत त्याच्या जीवनात किमया त्याच्या जीवनात साधली जाते की त्याला ती आठवण राहिल्यामुळं इंद्रियांच्या कित्येक विषयांमध्ये तो रमतच नाही कर्मामध्येही रमत नाही. जे मी मगाशी म्हटलं आणि आपल्याला धडकी भरल्यासारखं वाटलं की या क्षणाला कसं जायचं तो कोणत्याही क्षणाला जायला तयार आहे कारण त्याचा विश्वासच उडालेला असतो. त्याला माहीतच असतं की हे माझं खरं स्वरूप नाही असा सर्व संकल्प संन्यासी हा नंतर नंतर कित्येक काळाने, असं समजू नका की ध्यान चांगलं लागलं आणि तुम्ही त्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालात की ही सगळी गोष्ट लगेच तुमच्या पशी येऊन बसेल. याला 24, 36 वर्ष, 40 वर्ष जसं जसं जीवन पुढे जाईल तसा तसा निश्चय पक्का होत जातो. जसं जसं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, म्हणजे पतिव्रता हा गुण अधिकाधिक सुसंपन्न असा होत जातो. सुरुवातीला निष्ठा असते पण नंतर पतिव्रता हा गुण खूप जसा दृढ होत जावा, अधिक अधिक पक्व होत जावा, तशा प्रकारे ही स्थिती देखील अनुभवाला आली तरी देखील मुरायला फार वेळ लागतो. उत्तम ध्यान करणारा मनुष्य देखील इंद्रियांमध्ये आसक्त होतो, कर्मामध्ये आसक्त होतो, ही त्याची प्राथमिक सुरुवातीची दशा आहे. पण नंतर नंतर त्याचा इतका बलवत्तर असा भाव निर्माण होतो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी की बाहेरचे व्यवहार व्यर्थ वाटायला लागतो, त्याला वेळ जातो. आंबा चांगला बाट धरल्यानंतर देखील हळूहळू रंग बदलतो, हळूहळू त्याच्यामध्ये गोडी येते. आपल्यापर्यंत येताना जो मधुर असा बघा विषयांची आठवण ते व्हायला वेळ लागतो. तुम्ही घरी आणल्यानंतर देखील तुम्हाला तो दुकानदार सांगतो की जरा थोडेसे आढी घालून ठेवा, जरा कपड्यात वगैरे ठेवून द्या, त्याच्यात ऊब लागू द्या. अजून 8 दिवसांनी तयार होती. तसं तयार व्हायला याही अर्थाने वेळ जातो. म्हणून खूप घाई जरी असली की आपल्याला लवकर व्हावं तरी देखील लवकर काही होत नाही. कालेन परिपच्यते कृषी गर्भादयो यथा तद्वत आत्मविचारेण अपि कालेन परिपच्यते. धान्य काळाने परिपक्व होत, 2 महिने जायला लागतात, 3 महिने जायला लागतात, मग गहू तांदूळ पक्व होतात, आपल्याला मिळतात. गर्भ देखील जो काही काळ आहे तो काळ जायला लागतो, तो झाला त्याच्या आधी काही घाई करून चालत नाही. तसं आत्मविचार देखील फार सुरक्षित आपल्या ठिकाणी ठेवून त्याला आपल्या स्नेहाने प्रेमाने सांभाळत आणि जे ध्यानात कमावलं ते व्यवहारात न गमावता ही आढी घालून ठेवणं आहे. असं हळूहळू हळूहळू आत्मविचार देखील पूर्णत्वाला जातो. ध्यानाचं सुख मिळाल्यानंतरची गोष्ट सांगतो, ध्यानाचं सुख मिळवण्यासाठीच आपण धडपड करत तेव्हा योगारूढ होतो. योगारूढ हा तदोच्चते तेव्हा त्याला योगारूढ असं म्हणतात. असा हा भगवद्गीतेतला श्लोक आहे. योगी होण्यासाठी कर्म हे कारण आहे ना, कर्म हे कारण आहे, त्याला ध्यानाचं कर्म करावं लागतं, साधनेचं कर्म करावं लागतं, साधना देखील कर्मच आहे. 4th अध्यायामध्ये या कर्मांना विकर्म अशी विशेष संज्ञा देऊन अशा प्रकारची विकर्म ही कितीतरी सांगितलेली आहे. ही कर्मच आहे, साधना देखील कर्माचाच प्रकार आहे. पण त्या कर्मांनी, कारण एकदम आत्मरूप होण्याची सोय नाही ना, तत्वत आपण जरी ते असतो तरी, त्यामुळं विशिष्ट कर्मांनी आत जाणं, अंतर्मुख होणं, जसं कर्मांनी बहिर्मुख होतो तसं कर्मांनी आत वळणं, याच्यासाठी काही कर्म सुचवलेली आहेत. आणि त्या कर्मांनी आपण आत वळून हे हळूहळू प्राप्त करून घेऊ शकतो. असा सगळा मिळून हा विषय आहे. गेले काही गुरुवार मला फार बरं वाटतंय की तुमच्याकडून प्रश्न येत आहेत. आधी प्रश्न आले त्याच्यातला एक प्रश्न घेतला गेला. खरं मागच्या वेळेला जे विचारलेले होते असेही काही प्रश्न मी बरोबर घेऊन आलेलो होतो, पण आता ते सगळे एकत्रित देतो ठेवून आणि एक एक करून त्याची उत्तरं अर्थात आपल्याला पाहायची आहे. या सत्संगातून जर काही साधत असेल तर त्या त्या विषयाच्या त्या त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये साधनेच्या अंगाने आपण काय काय करणं आवश्यक आहे याचा एक प्रकारचा क्ल्यू तुम्हाला मिळत असतो. मी उत्तर देतो तेव्हा तुम्ही तुमच्याशी ताडून पाहत असता की आपण इथं आहोत का या ठिकाणी. आपण या ठिकाणी असू तर आपल्याला अजून काय करायला पाहिजे, आपल्याला आपले कोणते विचार बदलायला पाहिजेत, कोणत्या कृती बदलायला पाहिजे, असा अशा रीतीने हा खूप उपकारक होतो सत्संग. हा सत्संग स्वामीजींना फार आवडत असतो. स्वामीजींचे सत्संग फार गाजत असतो. आता आपण ते कुठे गाजांच्या आठवणीतून पाहतोच आहोत. स्वामीजी म्हणत असत की अनादिकालापासून चालत आलेला असा हा कार्यक्रम आहे सत्संगाचा. प्रश्नोत्तरातूनच परमार्थ विकसित झालेला आहे. परमार्थात असणारी फार मोठे मोठे ग्रंथ हे सगळे प्रश्नोत्तर रूपी आहेत. भगवद्गीता, भागवत, उद्धवाला केलेला उपदेश भगवंतांनी, दासबोध, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, भक्ती तेनी योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. सगळे प्रश्न आणि उत्तरावर आधारित असे माझी अशी कल्पना आहे की असे सत्संग तेव्हाच्या गणेशपुरम मध्ये तेव्हाच्या एअर कंडिशन दशा म्हणजे मोकळ्या ठिकाणी समर्थांचे होत असतील आणि त्यांनी दिलेली जी उत्तर आहे ती उत्तर अशी ओवीबद्ध केली असती. असंच काहीतरी घडलं असेल, ठिकाण निराळ, तेव्हा आपण सगळे समर्थांच्या समोर बसलो. आपण स्वामीजींच्या समोर बसलो, गणेशनाथ महाराज असे प्रश्नोत्तरांचे असे कार्यक्रम घेत असत. असं काही काळ मी राजवाड्यांच्या वाड्यात त्यांचे कार्यक्रम होत असत, त्याच्यात ज्ञानेश्वरी वाचन होत असे, ध्यान होत असे आणि प्रश्नोत्तर होत असे, अशी असं वर्णन आहे. त्या सगळ्या ठिकाणी आपण होतोच. आपली समज वाढत वाढत तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत. या जन्मातला हा प्रयत्न शेवटचा आपला ठरलाच पाहिजे असं आपण ठरव. आपलं जीवन त्या तऱ्हेने आपण मोठ्या जोमाने परमार्थी जीवन जगू आणि संतांना अभिप्रेत असणार. आपल्या जीवनाची कल्पना संतांनी केली, आपलं जीवन कसं असावं तसं जीवन आपण प्राप्त करू. एक मिनिट भर आपण डोळ्यातून बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।